गेल्या जन्माच्या कर्मधर्म संयोगाने हा आजचा जन्म मिळाला आणि या जीवनाच्या कर्मधर्म संयोगाने पुढचा पुनर्जन्म होईल यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही. जेव्हा इष्ट नात्यांची प्रेमपूर्वक सेवा होईल तेव्हाच पुनर्जन्मापासून मुक्ती मिळेल अशी आशा आहे. ओम शांति ओम तत्त्वमसीतम. हे जीवनाचे ध्येय